एव्हाना तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल, नाही का, की हे सगळं मी काय सांगतो आहे, असं का सांगतो आहे, हे असं वेगळंच काहीतरी का मी बोलतो आहे, किंबहुना निदानाला महत्त्व दिलं पाहिजे, तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या वेदना या एखाद्या छोट्याशा जागेतनं येतात वगैरे, हे सगळं वेगळं आपल्याला काय ऐकायला मिळतं आहे, असं साहजिकच तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. तर आता हा जो क्रांतिकारक बदल आहे म्हणजे काय, तर मी बिनभुलेची बिनटाक्याची शस्त्रक्रिया माझ्या सिस्टीमनी गोरे सिस्टीमनी करतो हे काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आमच्या विषयामध्ये मणक्याची शस्त्रक्रिया करायला लागणे हा विषय साधारणतः गेले 80 ते 85 वर्ष चर्चेमध्ये आहे. ह्या 85 वर्षापूर्वी म्हणजे आधी मणक्याच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या असं नव्हे, पण प्राचीनकालीन गोष्टी आपण क्षणभरासाठी सोडून देऊ. अर्वाचीन काळामध्ये, नवीन युगामध्ये, नवीन सध्याच्या जगामध्ये त्याच्या जेव्हा आपण विषयाबद्दल विचार करू तेव्हा साधारणत 1934 आसपास ही गोष्ट प्रामुख्याने आमच्या विषयामध्ये मोठी झाली. त्यावेळेला ऑपरेशन करताना पेशंटला अतिशय तीव्र वेदना होऊन पायाची ताकद कमी होणे, पायामध्ये कायमचा बधिरपणा येणे आणि लघवीचं काम बंद होणे अशा स्वरूपाची तक्रार झाल्यास ऑपरेशन करावे असा सल्ला त्यावेळी दिला जायचा. आणि त्या काळामध्ये भूल देण्याचं तंत्र हे विकसित नव्हतं. त्या काळामध्ये ऑपरेशनसाठी लागणारी हत्यारं आणि ऑपरेशनसाठी लागणाऱ्या इतर गोष्टी उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे पेशंटला टेबलवरती पालथं झोपवून त्या ठिकाणी मागच्या बाजूनी पेशंटच्या पाठीवरती मोठा छेद घेतला जायचा आणि हा छेद घेऊन मग त्या ठिकाणी त्वचा, त्वचेच्या खाली असणारे स्नायू, त्या स्नायूवरचे स्नायूबंध, मध्ये येणारी हड, हडांचा काही भाग हा पूर्णपणे कापला जायचा आणि कापल्यानंतर आपण 2 मणक्यांच्या मध्ये उपलब्ध असलेल्या जागेमधले स्नायू कापून मज्जारज्जूच्या बाजूला पोचायचो. या विषयामध्ये भूल द्यायला लागायची, रक्तस्राव व्हायचा, बऱ्याचशा वेळेला त्या स्नायूंची नासाडी व्हायची, त्या ठिकाणी असलेल्या हडाशी संबंधित, स्नायूबंधांशी संबंधित गोष्टी कापल्या जायच्या, काढल्या जायच्या, त्यामुळे पाठीमध्ये तिथे खड्डा तयार व्हायचा, पाठीची ताकद ही बऱ्याच अंशी कमी व्हायची आणि एकंदरीत ऑपरेशननंतर पेशंटला परत पूर्ववत काम करायला लागणे ही गोष्ट खूपच कर्मकठीण व्हायची. हळूहळू या विषयामध्ये जी प्रगती होत गेली त्या प्रगतीमुळे काय व्हायला लागलं, तर जे आपण कापतो हे कमी व्हायला लागलं. भूल द्यायची गरज तरीसुद्धा होती आणि साधारणत 1960-70 आसपास जेव्हा MRI स्कॅन आला त्यावेळेला ही ऑपरेशन करण्याची जागा जास्ती नीटपणे, जास्ती अचूकपणे डॉक्टरांच्या लक्षात यायला लागली. ही लक्षात यायला लागल्यानंतर त्या ठिकाणी आपण कुठे ऑपरेशन केलं पाहिजे, याबरोबरीने काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दलच्या संकल्पना या डॉक्टरांच्या मनामध्ये स्वच्छ व्हायला लागल्या. ऑपरेशन कुठे केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, मग ते जास्ती सुबक कसं करता येईल हा विषय हळूहळू पुढे यायला लागला. त्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर जसं जसं हळूहळू समाजामध्ये कन्झ्युमरिझम किंवा ग्राहक उपभोक्ता हा विषय जसा पुढे यायला लागला तसा तसा पेशंटला ह्याच्यामध्ये काय हवं आहे हा विषय त्याच्यामध्ये मोठा व्हायला लागला. आणि मग पेशंटना काय हवं आहे हा विषय जेव्हा मोठा व्हायला लागला त्यावेळेला पेशंटना आपण ट्रीटमेंट जी देतो ह्यामध्ये पेशंटना वेदना ज्या आहेत हा मोठा विषय आहे हा हळूहळू डॉक्टरांच्या नजरेला यायला लागला. दुसऱ्या गोष्टीमध्ये, दुसऱ्या बाजूनी पेशंटच्या आर्थिक स्थितीबाबत ही गोष्ट परिणाम करते आणि पेशंटला लवकरात लवकर कामावरती परत जायचं असतं आणि त्यामुळे पेशंटला कमी वेळामध्ये बरं व्हायचं असतं हा पण विषय हळूहळू पुढे यायला लागला. आणि त्यामुळे कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन करताना सूक्ष्मदर्शक किंवा मायक्रोस्कोप वापरून हे ऑपरेशन करणं असा विषय त्यामध्ये पुढे आला. त्याचप्रमाणे मायक्रोस्कोपचा वापर केल्यामुळे आपल्या समोर दिसणारी गोष्ट ही आपल्याला मोठी करून दिसते आणि त्या मोठी करून दिसण्यामुळे आपल्याला जास्ती कापायला लागत नाही हा फायदा त्याच्यामध्ये व्हायला लागला. पेशंटना पूर्वीच्या काळी 10 दिवस राहायला लागायचं, 15 दिवस राहायला लागायचं, हे हळूहळू 3 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये पेशंट घरी जायला लागला. परंतु पेशंटचं ऑपरेशन हे तेच राहिलं, त्याच प्रकारे केलं जायचं, फक्त मोठी गोष्ट दिसत असल्यामुळे मायक्रोस्कोपमधून बघून ऑपरेशन केल्यामुळे ही गोष्ट करताना त्या मानाने ऑपरेशन हे जास्ती सुबक व्हायला लागलं, टाके कमी पडायला लागले, रक्तस्राव होण्याचं प्रमाण कमी झालं. हळूहळू ही गोष्ट 1990 सालाकडे जशी सरकायला लागली, मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 91 सालामध्ये डॉक्टर कुसलिच यांनी हा विषय खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेला, आणि तो असा नेला की पेन जनरेटर्स किंवा वेदनांची निर्मिती ही तुमच्या शरीरामध्ये अत्यंत छोट्या जागी होत असते, त्यामुळे तुम्हाला ऑपरेशन हे पूर्णपणे कापून करायची गरज नाही, हा विषय त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुढे आला. दुसऱ्या बाजूला 1976 साली जपानमध्ये आणि 80 साली अमेरिकेमध्ये डॉक्टर सदाहिसा हिजिकाटा आणि डॉक्टर परवेज कॅम्बिन या 2 महारथी व्यक्तींनी आमच्या विषयामध्ये दुर्बीण वापरायला सुरुवात केली, आणि दुर्बीण आतमध्ये घालायला जेवढी जागा लागते तेवढीच जागा कापून ह्या ऑपरेशनचा विचार त्यांनी सुरू केला. 1990 सालामध्ये हा विचार त्या दुर्बिणीच्या रचनेमध्ये आणि त्या दुर्बिणीच्या बनवण्यामध्ये क्रांतिकारक बदल करून माझे जे शिक्षक आहेत डॉक्टर अँथनी यंग यांनी नवीन दुर्बिणीचं डिझाईन प्रसृत केलं. माझ्या बाजूनी सांगायचं झालं तर मी हा विषय 1999 साली भारतामध्ये पहिल्यांदी रुजवला, पहिल्यांदी त्याचा भारतामध्ये मी वापर सुरू केला, आणि त्यामध्ये त्या दुर्बिणीच्या डिझाईनमध्ये आणि आम्ही जी हत्यारं वापरतो या डिझाईनमध्ये मी बरीच सुधारणा केली, ज्यामध्ये मी माझ्या बाजूनी काही अशी हत्यारं निर्माण केली की ऑपरेशनची व्याप्ती त्याच छोट्या 8 मिलीमीटरच्या कापलेल्या जागेतनं जाऊन आतमध्ये करायच्या गोष्टी ज्या ठिकाणी मी पोचू शकतो, हे माझं पोचण्याचं जे रीच माझा जो आहे, माझा आवाका जो आहे, तो मी ह्या नवीन इन्स्ट्रुमेंटच्या डिझाईनमधून मी वाढवला. आणि हळूहळू गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे साधारणत 2000 सालाच्यापासून त्यामध्ये जो पेशंटना उभं राहिल्यावर चालल्यावर जो त्रास होतो, ज्याला आमच्या भाषेत आम्ही लंबर कॅनाल स्टिनोसिस असं म्हणतो, ह्या विषयात मी आणखीन नवीन काही कल्पना प्रसृत करायला सुरुवात केली, ज्यामध्ये हे ऑपरेशन मागच्या बाजूनी पाठीवर मोठा छेद घेऊन आणि हाडाचा काही भाग कापून करण्याऐवजी आम्ही दुर्बिणींनी जे ऑपरेशन करतो त्यामध्ये बिनटाक्याच्या बिनभुलेच्या पद्धतीने हे ऑपरेशन लंबर कॅनाल स्टिनोसिससाठी सुद्धा केलं जावं हा विचार मी त्यामध्ये प्रसृत केला. त्यामध्ये कुठल्या गोष्टीवर काय ऑपरेशन करायचं आणि त्यासाठी लागणारी नवीन काही हत्यारं ज्यामध्ये क्युरेट्स आणि ड्रिल्स आहेत ही मी माझ्या विषयामध्ये प्रसृत केली. ही या विषयात आणल्यामुळे हे ऑपरेशन बिनटाक्याचं बिनभुलेचं झालं, आणि पेशंटना भूल न देता करण्याचे फायदे असे होऊ लागले की एखाद्या पेशंटमध्ये हृदयविकाराचा त्रास असेल, डायबिटीसचा त्रास असेल, रक्तदाबाचा त्रास असेल, आणखीनही काही त्रास असतील ज्यामुळे पेशंटना उभं राहणं, चालणं, काम करणं हे अवघड होऊन बसलेलं आहे, किंवा वय खूप जास्ती आहे, तरीसुद्धा आमच्या या नवीन क्रांतिकारक विचारांमुळे त्याला असणाऱ्या त्याच्याबरोबरच्या हत्यारांमुळे आम्ही हे ऑपरेशन पूर्णपणे बिनटाक्याचं बिनभुलेचं करू शकतो. आज घडीला 2019च्या शेवटाकडे मी हे ऑपरेशन जवळजवळ 8000 वेळा केलं आहे, आणि जगातल्या 37 देशांमध्ये मी हा विषय शिकवत राहीन. ह्यामध्ये हा विषय नव्याने डॉक्टरांच्या समोर आणणे हा जसा भाग आहे, तसा हा पेशंट समोर आणणे हा जास्ती महत्त्वाचा भाग आहे. कारण पेशंटना शेवटी आम्ही म्हणतो तसं आपल्याला ज्याला दुखतं त्याला ते कळतं, आणि हा विषय मग जास्ती प्रमाणात पेशंटच्या समोर आणल्याच्या नंतर पेशंटनी त्यातली भीती, त्याबद्दलचे गैरसमज आणि त्याबद्दलची जुनाट पुराणकालीन माहिती आपल्या डोक्यातनं काढून टाकावी, आणि ह्या विषयाकडे डोळसपणे, ह्या विषयाकडे जास्ती शास्त्रीय विचार मनात आणून बघावं असा आमचा प्रयोग आम्ही सुरू केला. तेव्हा थोडक्यात बिनटाक्याची बिनभुलेची शस्त्रक्रिया ही करू शकतो का? तर निश्चित करू शकतो. कुठे करू शकतो? तर ज्या व्यक्तींमध्ये कंबर दुखते, ज्या व्यक्तींमध्ये कमरेपासून पायाकडे कुठेही दुखू शकतं, ज्या व्यक्तींमध्ये उभं राहिल्यानंतर चालल्यानंतर पाय भरून येतात, बधीर होतात आणि मग काही अंतराने थांबायला लागतं, या सर्व व्यक्तींमध्ये आमच्या नवीन विचारांनी आम्ही उपचार करू शकतो. अर्थात काही उपचार हे फक्त त्या वेदना किंवा लक्षणं ज्या ठिकाणी निर्माण होतात तिथे सुईच्या माध्यमातून पोचणे, काही इंजेक्शन्स देणे अशा स्वरूपाची आहे, ज्याला आम्ही ब्लॉक्स असं म्हणतो. काही पेशंट्समध्ये हे उपचार दुर्बीण घालून त्या ठिकाणी असलेले स्नायू शिरा मोकळ्या करणे, स्नायू किंवा वाढलेले मांस हे काढणे अशा स्वरूपाची आहे. आणि काही ठिकाणी ही गोष्ट जर मणक्यामध्ये अस्थिरपणा असेल, जर मणक्यामध्ये मांस बऱ्याच प्रमाणात वाढलं असेल तर ते काढणे आणि अस्थिरपणा दुरुस्त करण्यासाठी त्या ठिकाणी स्क्रू बसवणे अशा स्वरूपाची शस्त्रक्रिया असू शकते. या शस्त्रक्रियांमध्ये या विविध छटा आहेत, पण मुख्यत्वे करून जवळजवळ 90% ते 95% लोकांमध्ये ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची आणि बिनभुलेची आहे याबद्दल मी आपल्याला खात्री देऊ शकतो. मला असं वाटतं की या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये, तुमच्या स्वतःच्या बाबतीमध्ये हा विषय जर त्रासदायक असेल तर अवश्य या उपचारांचा विचार करा.